93.5 Red FM पे।
आला रे आला संग्राम आला।
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर नमस्कार, मी आहे संग्राम। अरे आता परवा सोमवारी अक्षय तृतीया आहे असं मला कोणीतरी आत्ताच सांगितलं। मी काही फार धार्मिक नसल्यामुळे मला हे सगळं माहीत नसतं, पण मला जिथपर्यंत आठवतंय पाडव्याला सगळ्या सोनारांचा तो संप होता ना, भारतभरच होता तो। ते काहीतरी 1% एक्साइज का ड्युटी का टॅक्स का काहीतरी लावायचा नाही, त्याच्यावरनं खूप घमासान महिनाभर वगैरे सगळे सोनारांची किंवा बऱ्यापैकी सोनारांची दुकानं बंद होती। आता त्यावेळी चान्स नाही मिळाला, आपण संग्राम बोलतो पुणेकर खुलतोमध्ये, मला सांगा यंदा अक्षय तृतीयाला सोनं बिनं घ्यायचा प्लॅन आहे का? इन्क्रीमेंट झाल्यात का म्हणून सोनं घ्यायचंय का, किंवा मागच्या वेळी नाही घेता आलं म्हणून घेणार आहे का? आता नेमकं काय चाललंय, काय प्लॅन्स आहेत ते मला जरा सांगा। या सगळ्या सणासुदीच्या सगळ्या वातावरणात खरेदी का करतो आपण मला माहित नाही, पण करतो। सगळ्यात आधी तो प्लॅन असतो, मग सोनं असेल, आणखी काही तुमचा प्लॅन असेल तर मला नक्की कळवाल। 6608093 या नंबरवर मला लगेच फोन करा आणि शेअर करा, अर्थात सगळ्यात चांगल्या उत्तरांसाठी। ॲज युजल वी गॉट सम वंडरफुल प्राइजेस कमिंग अप इन जस्ट अ बिट। मी आहे संग्राम 93.5 रेड एफ एम, जाते रहो।